नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींत कॅनडाची विदेश मंत्री अनिता आनंद हांची भेट घेतली. भारत कॅनडा द्विपक्षीय भागीदारीक नवी चालना दिवपाच्या यत्नांक ही भेट योगदान दितली अशें सांगून हे भेटी खातीर तांचे उपकार मानले. ह्या वेळार वेपार, उर्जा, तंत्रगिन्यान, शेती आनी लोकांमदल्या संबंधात दोनूय देशांमदी वाडट्या सहकार्याचे म्हत्व तांणी अधोरेखित केले. ताचे पयली विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी कॅनडाचे विदेश मंत्री अनिता आनंद हांची भेट घेतली. हे वेळार तांणी सांगले की
Look at Canada. We see a complementary economy. We see another open society. We see diversity and pluralism. And we believe that that is the basis for a close, sustainable and long-term cooperative framework.
केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आयज पुडुचेरीत 2000 कोटी रुपया परस चड मोलाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचो बुनयादी फातर घालो. 1588 कोटी रुपया खर्चून बांदिल्ल्या राष्ट्रीय महामार्ग 32 38 किलोमीटर लांबायचो पुडुचेरी कुडियाकप्पम विभाग राष्ट्राक समर्पित केलो. तशेंच राष्ट्रीय महामार्ग 32 इंदिरा गांधी चौक आणि राजीव गांधी चौका मदी 436 कोटी रुपया खर्चून 3.88 किलोमीटर लांबायच्या उन्नत कॉरिडॉरचो बुनयादी फातर घालो आणि 25 कोटी रुपया खर्चून 13.63 किलोमीटर लांबायच्या ईस्ट कोस्ट हायवे कामाचोय बुनयादी फातर घालो. फाटल्या वर्सा चालीक लायिल्ल्या 3 मुखेल गुन्यांवकारी कायद्याक लागून न्यायवेवस्था वेगान आनी सोपी जाल्या अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगला. आयज जयपुरात नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लायिल्ल्याक 1 वर्स पुराय जाल्ल्या निमतान आयोजित राज्य पावण्यावेल्या प्रदर्शनाच्या उक्तावणा वेळार ते उलयताले.
ये जो रिफॉर्म आया है वो 21वीं शताब्दी का सबसे बड़ा रिफॉर्म हमारे 3 क्रिमिनल जस्टिस कानूनों को आगे लागू करना है और इसके कंप्लीट इम्प्लीमेंटेशन के बाद हमारी आपराधिक न्याय प्रणाली क्रिमिनल जस्टिस सिस्टम पूरी दुनिया में सबसे आधुनिक आपराधिक न्याय प्रणाली बन जाएगी.
उत्पादन चलित अर्थव्यवस्थेवरवीच भारत विकसित राष्ट्र जावंक शकता अशें केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणला. विकसित भारत बिल्डॅथॉनचे उक्तावण करतना तांणी सांगले की
लाखो की संख्या में विद्यार्थी भारत की 3 लाख स्कूलों में, सरकारी स्कूलों में, ग्रामीण इलाका में, शहर में बैठ के इस आइडिएशन को एक प्रोजेक्ट में कन्वर्ट करने के काम पे लगे हैं. मैं उनको बधाई देता हूं. इसी सारे नवाचार की आइडिया से, नव सृजन से भारत विकसित होने वाला है.
पीएम गतीशक्ती येवजणेक लागून व्हडा प्रमाणात नियोजन आणि सूक्ष्म पातळीचेर अंमलबजावणी शक्य जाल्या असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. हे येवजणेक 4 वर्सां पुराय जाल्ल्याच्या निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले.
A very comprehensive multi-sector reporting system has been launched today which will keep a track of how PM Gati Shakti is impacting development of different areas through the area approach that we are now adopting. Also, the decentralized data sharing module will help us in making sure that data is available also, and it's equally important now for everybody to ensure that data is up to date.
ह्या वेळार ताणी पीएम गतीशक्तीच्या 4 नव्या उपक्रमांचेय उक्तावण केले. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. अर्जदार पदवीधर आसपाक जाय, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. RPF म्हळ्यार रेल्वे पुलीस दळांतल्या पदा खातीर आता कर्मचारी निवड आयोगावरवी भरती जातली अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी जाहीर केला. रेल्वे पुलीस दळाच्या 41व्या स्थापणूक दिसा निमतान गुजरातातल्या वलसाडात आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. तशेंच येवपी दिवाळी आनी छठ पुजे खातीर 12,000 खाशेल्यो रेल्वे गाडयो चलयतले अशी म्हायती तांणी दिली. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी आयज जारी जाली. ह्या टप्प्यात 20 जिल्ह्यातल्या 122 विधानसभा मतदारसंघांचो आसपाव जाता. उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया सुरू जाल्या आणि ताची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. 21 ऑक्टोबराक अर्जांची छाननी जातली जाल्यार 23 ऑक्टोबर मेरेन उमेदवारी अर्ज फाटी घेवक मेळटले. मतदान 11 नोव्हेंबराक जातले. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलातल्या कांय वाठारांनी चड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. भारत वेस्ट इंडीज कस लावपी क्रिकेट खेळा माळेतल्या दुसऱ्या खेळात भारतान दुसऱ्या डावात 1 गडो वगडावून 63 धावण्यो केल्यात. भारताक जिखपाक फक्त 58 धावण्यांची गरज आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.